नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, इटली ह्या देशांच्या 6 दिसांच्या भोंवडेर आसतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अंदू भारताच्या अध्यक्षपदाखाला ब्रिक्स बहुपक्षीयताय घटमूट करपाक, टिकाऊ उदरगतीक चालना दिवपाक, अर्थीक लवचीकपणा वाढोवपाक आनी चड समावेशक संवसारीक वेवस्था तयार करपाक एकठांय येवन वावुरतले अशें सांगलां. संवसारीक उर्जेचे दर वाडत आशिल्ल्यान तेल कंपनींनी पेट्रोल आनी डिझेलाचे दरेक लिटराक 3 रुपया वाडयल्यात. उत्तर प्रदेशात पावस, वादळ, वीज पडून फाटल्या 36 वरांत 111 जाणांक मरण आयला आनी 200 जखमी जाल्यात. येवपी राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परिक्षा म्हळ्यार नीट तयारेचो नियाळ घेवपा खातीर काल सांजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांच्या राबित्या घरा उंचा पावण्यावेली बसका जाली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास येवजणेचे लावार्थी अधिवेशन आनी महाआवास अभियानाचो राज्य पावण्यावेलो पुरस्कार वितरण सुवाळो आयज महाराष्ट्रातल्या सातारा शारांत जातलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, इटली ह्या देशांच्या 6 दिसांच्या भोंवडेर आसतले. 5 राष्ट्रांच्या भोंवडेच्या पहिल्या पावण्यार ते आयज UAE पावतले आनी थंय तांची भेट राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बीन जायद अल नह्यान हांचे वांगडा जातली. दोनूय फुडारी द्विपक्षीय प्रस्नांचेर, खास करून उर्जा सहकार्याचेर, तशेंच परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी आंतरराष्ट्रीय प्रस्नांचेर विचारांचे दिवप घेवप करतले. तशेंच राजकीय, सांस्कृतीक, अर्थीक मळार द्विपक्षीय व्यापक रणनिती भागीदारी मुखार व्हरपाच्या मार्गांचेर चर्चा करतले. उर्जा सुरक्षा हो या भेटेचो केंद्रीय विषय उरतलो अशी आस्त आसा. भेटी आदी प्रसार माध्यमांक माहिती दितना विदेश वेव्हार मंत्रालयातले अतिरिक्त सचिव असे महाजन हांणी उर्जा या संबंधाचो एक मुखेल वाठार आसा अशें सांगले. भारताची सुमार 11% कच्च्या तेलाची गरज पुरवण करपी UAE फाटल्या वर्सा भारताचो 4थो व्हडलो स्रोत आशिल्ल्याचें तांणी नदरेक हाडलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अंदू भारताच्या अध्यक्षपदाखाला ब्रिक्स बहुक्षीतताय घटमूट करपाक, टिकाऊ उदरगतीक चालना दिवपाक, अर्थीक लवचीकपणा वाढोवपाक आनी चड समावेशक संवसारीक वेवस्था तयार करपाक एकठांय येवन वावुरतले अशें सांगलां. उदरगतशील अर्थवेवस्थेमदीं सहकार्याक मुखार व्हरपा खातीर आनी जागतीक दक्षिणेच्या आकांक्षाक आवाज दिवपा खातीर ब्रिक्स एक म्हत्वाची माची म्हूण उदेला अशें नवी दिल्लींत विदेश वेव्हार मंत्र्यांकडेन आनी ब्रिक्स देशांच्या प्रतिनिधी मंडळाच्या मुखेल्यांकडेन संवाद साधतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलां. नवी दिल्लीत चालू आशिल्ल्या ब्रिक्स विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेच्या फाटभुंयेर ह्यो बसका जाल्यो. संवसारीक उर्जेचे दर वाढत आशिल्ल्यान तेल कंपनींनी पेट्रोल आनी डिझेलाचे दरेक लिटराक 3 रुपया वाडयल्यात. पेट्रोलाचे दर 94.77 रुपया वयल्यान 97.77 रुपया मेरेन वाडल्यात, जाल्यार नवी दिल्ली डिझेलाचे दर 87.67 रुपया वयल्यान 90.67 रुपया मेरेन वाडल्यात. तेच प्रमाण मुंबयत आतां पेट्रोलाचो दर लिटराक 106.68 रुपया जातलो, जाल्यार डिझेलाचो दर लिटराक 93.14 रुपया मेरेन वाडला. कोलकातात पेट्रोलाचो दर 108.74 रुपया मेरेन वाडयला, जाल्यार आतां डिझेलाचो दर लिटराक 95.13 रुपया जातलो. प्रधानमंत्री ग्रामीण आवास येवजणेचे लावार्थी अधिवेशन आनी महाआवास अभियानाचो राज्य पावण्यावेलो पुरस्कार वितरण सुवाळो आयज महाराष्ट्रातल्या सातारा शारांत जातलो. केंद्रीय ग्रामीण उदरगत आनी शेती मंत्री शिवराज सिंग चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनी सुनेत्रा पवार हे कार्यावळीक हाजीर आसतले. प्रधानमंत्री ग्रामीण आवास येवजणेखाला लावार्थ्यां खातीर बांदिल्ली 5 लाख घरां ह्या कार्यावळी वेळार दितले. तशेंच 6 लावार्थ्यांक घरांची चावी प्रतिकात्मक रितीन भेटयतले. आतां मेरेन देशभर हे येवजणे खाला 3 कोटी घरां बांदल्यात. ह्या निमतान केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान प्रधानमंत्री ग्रामीण आवास येवजणे खाला महाराष्ट्रा खातीर 8,368 कोटी आनी 50 लाख रुपयांची केंद्रीय मजत 2026-27 वित्तीय वर्सा खातीर मान्यताय दिल्ल्याची घोषणा करतले. ते भायर प्रधानमंत्री ग्राम सडक येवजणेच्या 4थ्या टप्प्याखाला 122.98 कोटी मोलाच्या 35 रस्त्याच्या प्रकल्पांक मान्यताय दितले. राज्यातल्या 35 गांवगिऱ्या रावपाच्या सुवातींनी ह्या प्रकल्पांचो फायदो मेळटलो असो अदमास आसा. उत्तर प्रदेशात पावस, वादळ, वीज पडून फाटल्या 36 वरांत 111 जाणांक मरण आयला आनी 200 जखमी जाल्यात. मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी जिल्हो दंडाधिकाऱ्यांक आनी संबंधित अधिकाऱ्यांक बेगोबेग सर्वेक्षण करपाचे निर्देश दिल्यात. तशेंच दर 3 वरांनी लुकसाण भरपायची स्थिती अद्ययावत करची अशें तांणी सांगलें. प्रयागराज, भदोही, मिर्जापूर, फतेहपूर, वाराणसी या वाठारांनी चड त्रास जाल्ल्याचे नोंद केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
येवपी राष्ट्रीय पात्रताय सह प्रवेश परिक्षा म्हळ्यार नीट तयारेचो नियाळ घेवपा खातीर काल सांजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांच्या राबित्या घरा उंचा पावण्यावेली बसका जाली. नीट परिक्षा सुटसुटीत आणि कार्यक्षमतेन चलोवपाच्या वेगवेगळ्या विषयांविशी सविस्तर चर्चा जाली. हे बसकेत उच्च शिक्षण सचिव, शाळा शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी एजन्सीचे महासंचालक, CBSEचे अध्यक्ष, केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समितीचे आयुक्त आणि हेर वरिष्ठ अधिकाऱ्या सयत उचेल्या पावण्यावेले अधिकारी हाजीर आशिल्ले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज आंध्र प्रदेशातल्या श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपथी हांगा जायत्या एरोस्पेस आणि संरक्षण प्रकल्पांच्या उक्तावण सुवाळ्याक हाजीर रावून बुन्यादी फातर घालतले. ह्या वेळार मंत्री सिंग एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या विमान एकीकरण आणि उड्डाण चाचणी केंद्राची बुन्याद घालतले. विमानांचे एकीकरण, चाचणी, प्रमाणीकरण खातीर ही सुविधा प्रगत मध्यम झुजारी विमान कार्यावळीच्या विकासाक गती दितली. तसेच मंत्री सिंग अनकपल्ली जिल्ह्यातल्या टी सिरासपल्ली गावात भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नेव्हल सिस्टम्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीची बुन्याद घालतले. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू ह्या कार्यावळीक हजर रावपाचे आसात. आगाऊ अधिकृतताय एडव्हान्स ऑथरायझेशन येवजणेखाला सरकारान भांगराची आयात करपाक 100 किलो मर्यादा घाल्या, जातून दागिने निर्यातदारांक कच्चो वा इनपुट माल शून्य शुल्काचेर आयात करपाक मेळटा. विदेश वेपार महासंचालनालयान भौशीक सुचोवणेक भांगराची आयात करपा खातीर एडव्हान्स ऑथरायझेशन जारी करतले अशें सांगला. हाचे पयली हे येवजणेखाला भांगराची आयात करपाक मर्यादा नाशिल्ली. आखाती झूज आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीचो विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी विदेशी चलन वाटावपा खातीर विदेश भोंवणेचेर निर्बंध घालपाचो उलो मारला. हे फाटभुंयेर गोंय सरकारान मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी, जिल्हो पंचायत वांगडी, सरपंच, पंच हांच्या सयत सरकारी कर्मचाऱ्यांच्या विदेश भोंवणेचेर बंदी घाल्या. सरकारी खर्चान कोणाकूच विदेशी भोंवणी करपाक मेळची ना, अर्थीक खात्यान हो आदेश जारी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या आवाहना उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आपलो ताफोय उणो केला. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारां कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे 2026 आसा. कोकणी भाषेचे गिन्यान तसेच इंग्लिश कोकणी आणि कोकणी इंग्लिश अणकार करपाचे कसब असचे. प्रसारणा खातीर आवाज योग्य असपाक जाय. इच्छुक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी, आल्तिनो पणजी गोवा, 403-001 हांगा सादर करचो. अधिक माहिती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर वा RNUPanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. भारतीय हवामान खात्यान आज अंदमान आणि निकोबार जुवे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, केरळ, माहे आणि दक्षिण कर्नाटकात उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. IPL क्रिकेटात काल राती धर्मशाळा हंगाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमात मुंबई इंडियन्सान पंजाब किंग्साक 6 विकेटींनी हारयलो. आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नय सुपर किंग्स हांच्यामध्ये लखनौत सांजे 7:30 मॅच जातली. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, इटली ह्या देशांच्या 6 दिसांच्या भोंवणेर आसतले. संवसारीक उर्जेचे दर वाढत आशिल्ल्यान तेल कंपनींनी पेट्रोल आणि डिझेलाचे दरेक लिटराक 3 रुपया वाढयल्यात. उत्तर प्रदेशात पावस, वादळ, वीज पडून फाटल्या 36 वरांत 111 जणांक मरण आयला आणि 200 जखमी जाल्यात. प्रधानमंत्री ग्रामीण आवास येवजणेचे लाभार्थी अधिवेशन आणि महाआवास अभियानाचो राज्य पावण्यावेलो पुरस्कार वितरण सुवाळो आज महाराष्ट्रातल्या 7 शहरात जातलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.